नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पहिल्या वेव्स परिषदेचा समारोप. राज्य सरकारचे 8,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार. पर्यटन वाढीसाठी नागरी सुविधा विकसित करणं आवश्यक. महापर्यटन उत्सवाच्या समारोप सत्रात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर होणार. 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेला प्रारंभ. 28 क्रीडा प्रकारात 8,500 खेळाडूंचा सहभाग. आणि मराठवाड्यात पुढच्या 3 दिवसात अवकाळी पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. पहिल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट वेव्स 2025चा काल मुंबईत समारोप झाला. वेव्स बाजारमध्ये 1,300 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची उलाढाल झाली. वेव्स एक्सच्या माध्यमातून 50 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. राज्य सरकारनं या परिषदेत सुमारे 8,000 कोटी रुपयांचे करार केले. माहिती प्रसारण खात्याचे सचिव संजय जाजू यांनी आकाशवाणीशी बोलताना या परिषदेबद्दल समाधान व्यक्त केलं. ते म्हणाले,
ये अपने आप में एक अविस्मरणीय रहा है. ना केवल इंटरनेशनल पार्टिसिपेशन बहुत जोरदार था, साथ ही साथ बिजनेस भी बहुत हुआ है. इन्वेस्टमेंट अनाउंसमेंट्स हुए हैं, वेव्स बाजार में खरीद फरोख्त हुई है. वर्ल्ड की टॉप मीडिया एंटरटेनमेंट कंपनीज यहां पर शामिल रही. कल्चरल प्रोग्राम बहुत अच्छे रहे. एक पीपल्स वेव्स बन के निकल के आया है ये पहला एडिशन.
परिषदेच्या काल अखेरच्या दिवशीही नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनांना भेट दिली. या परिषदेत झालेल्या विविध स्पर्धेतल्या अंतिम फेरीतल्या विजेत्यांचं सादरीकरणही काल करण्यात आलं. वाहा उस्ताद, सिम्फनी ऑफ इंडिया, बॅटल ऑफ बँड्स आणि ईडीएम या सांगीतिक स्पर्धेतल्या सादरीकरणाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सोशल मीडिया जाहिरातींसाठी सर्वोत्तम पद्धती या विषयावर एक सत्र काल पार पडलं. याशिवाय ओटीटी प्लॅटफॉर्म, कंटेंट पायरसी तसंच मनोरंजन स्टार्टअपमध्ये गुंतवणूक या विषयावरही विविध चर्चासत्र घेण्यात आली. या परिषदेत नेटफ्लिक्सचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी टेड सॉरंडोस यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भारतातल्या वाढत्या डिजिटल बाजारपेठेसह महाराष्ट्रातल्या ग्रामीण संस्कृतीला ग्लोबल प्लॅटफॉर्मवर नेण्यावर विशेष चर्चा झाली. राज्यात पर्यटन वाढीसाठी नागरी सुविधा आणि पर्यटन संस्कृती विकसित करणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर इथं महापर्यटन उत्सव 2025च्या समारोप प्रसंगी ते काल बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. पर्यटन संस्कृती विकसित करून स्थानिकांचं सहकार्य पर्यटकांना सुखद अनुभव येण्यासाठी महत्वाचं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. पर्यटन विभागानं वर्षभरातील पर्यटनाचं वेळापत्रक तयार करून त्यात राज्याच्या विविध भागात वर्षभरात आयोजित उत्सव सोहळ्यांचा समावेश करावा. यासोबतच देशातल्या टूर ऑपरेटर्ससोबत कार्यशाळा घेऊन त्यांना इथल्या पर्यटन सुविधांची माहिती द्यावी. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून एकाच पोर्टलवर सर्व पर्यटन सुविधांची माहिती द्यावी आदी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या. रुग्णालयांचं व्यवस्थापन आणि नियमन करणाऱ्या शासकीय यंत्रणांनी योग्य नियंत्रण ठेवलं तर रुग्णालयांच्या मनमानीला चाप बसू शकेल असं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते काल कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यादृष्टीनं सरकार एक मोबाईल अॅप विकसित करत असून त्यामुळे रुग्ण किंवा नातेवाईकांकडून आलेली तक्रार थेट आरोग्य विभागाला मिळेल असं ते म्हणाले. महात्मा फुले जनआरोग्य योजनेसंदर्भात तसंच रुग्णालयांबद्दल गेल्या 5 वर्षात 1,000 अधिक तक्रारी आल्या असून त्यावर काम सुरू असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं. भारत निवडणूक आयोग लवकरच विविध कामांकरता उपयोगी पडेल असं ईसीआय नेट हे मोबाईल अॅप सुरू करणार आहे. आयोगाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या विविध 40 मोबाईल आणि वेबसाईट अॅप्सचा समावेश या एकाच अॅपमध्ये असेल. या अॅपचा उपयोग मतदार, निवडणूक अधिकारी, राजकीय पक्ष आणि समाजातले इतर विविध संबंधित घटक करू शकतात. या नवीन अॅपवर मिळणारी माहिती ही आयोगाकडून दिली जाणारी अधिकृत माहिती असल्यानं त्याची विश्वासार्हताही अधिक असेल असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेनं विकसित केलेल्या भारतातल्या पहिल्या जिनोम एडिटेड तांदुळाच्या 2 वाणांचं अनावरण काल नवी दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते झालं. भारतासाठी हा एक ऐतिहासिक दिवस असल्याचं सांगत तांदुळाच्या या दोन्ही जाती उत्पादन खर्च कमी करतील आणि देशात तांदुळाचं उत्पादन वाढवतील असा विश्वास कृषी मंत्र्यांनी व्यक्त केला. ही वाणं विकसित करण्यात सहभाग कृषी शास्त्रज्ञांचं त्यांनी अभिनंदन केलं. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी मार्च 2025 घेण्यात आलेल्या इयत्ता 12वी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर होईल. उद्यापासून महाविद्यालयात गुणपत्रिका मिळणार असल्याची माहिती राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा काल देशभरात पार पडली. राज्यात 35 शहरांमध्ये 2,79,000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. छत्रपती संभाजीनगर इथं 19,500 तर नांदेड जिल्ह्यात 20,000 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. लातूर जिल्ह्यात 51 परीक्षा उपकेंद्रांवर नीट परीक्षा घेण्यात आली.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन झालं. बिहारमध्ये पाटणा इथं झालेल्या या उद्घाटन सोहळ्याला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते. बिहारमधल्या पाटणा, राजगीर, गया, भागलपूर आणि बेगुसराय या ठिकाणी ही स्पर्धा खेळवण्यात येत असून विविध 28 क्रीडा प्रकारांमध्ये देशातले सुमारे 8,500 खेळाडू सहभागी होतील. यातल्या नेमबाजी, जिम्नॅस्टिक्स आणि ट्रॅक सायकलिंगच्या स्पर्धा नवी दिल्लीत होणार आहेत. महिला क्रिकेटमध्ये तिरंगी एकदिवसीय मालिकेत काल कोलंबो इथं झालेल्या सामन्यात श्रीलंकेनं भारतावर 3 गडी राखून विजय मिळवला. भारत, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघादरम्यान सुरू असलेल्या या तिरंगी मालिकेत भारत आणि श्रीलंकेचा महिला संघ 4 गुणांसह अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहे. हवामान. मराठवाड्यात पुढच्या 3 दिवसात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यामध्ये आज, जालना जिल्ह्यात उद्या, तर 7 मे रोजी छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे. या काळात शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचं आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी आणि हवामान तज्ज्ञ कैलास डाखोरे यांनी केलं आहे.
इथून पुढे जे आपले हळदीचे एरिया आहे, तिथे पॉलिशिंग सुरू आहे, वाळवणे सुरू आहे, त्या शेतकऱ्यांना हळद व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी ठेवणे, पशुधनाचं संरक्षण करणे आणि फळबागामध्ये आपण सांगितलं होतं की जे लवकरात लवकर काढून येते सुरक्षित ठिकाणी ठेवावे, या पिरियडमध्ये आपण ते शेतामध्ये न राहतील याची दक्षता घेण्यात यावी.
दरम्यान राज्यात काल सर्वाधिक 44.3° सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. धाराशिव इथं 42, परभणी इथं 42.4 तर छत्रपती संभाजीनगर इथं 40.4° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासासाठी टेकवारी महाराष्ट्र टेक लर्निंग वीक या सप्ताहाचं आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंत्रालयात उद्घाटन होणार आहे. राज्य शासनानं आयोजित केलेल्या पहिल्या डिजिटल वारीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन कल्पनांचा संगम असून ही वारी मंत्रालयातून सुरू होऊन राज्यभरात तंत्रज्ञानाचा प्रसार करणार आहे. या माध्यमातून आधुनिक तंत्रस्नेही महाराष्ट्र घडवण्याची सुरुवात होत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं जनसहयोग संस्थेनं विकसित केलेल्या संपूर्ण वन उपक्रमाची काल उपमुख्यमंत्री पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. जनसहयोग संस्थेच्या वृक्ष लागवड आणि संवर्धन कार्याचं पवार यांनी कौतुक केलं. या ठिकाणी साकारलेल्या भारत उद्यान, नक्षत्र उद्यान आणि बांबू उद्यानांचीही त्यांनी पाहणी केली. संपूर्ण वन या प्रक्षेत्रावर विविध 400 प्रजातींची 22 झाडं लावण्यात आली आहेत. सामाजिक सलोखा आणि सद्भाव वाढीस लागावा यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काल परभणी जिल्ह्यात नृसिंह पोखर्णी ते परभणीपर्यंत सद्भावना पदयात्रा काढण्यात आली. काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात भूमिका मांडली. दरम्यान परभणी शहरात आज काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान बचाव यात्रा आणि संविधान संमेलन होणार आहे. भारतीय कुटुंब व्यवस्थेची शाश्वत मूल्य आजही कायम असल्याचं मत निवृत्त प्राध्यापक डॉ स्मिता अवचार यांनी व्यक्त केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं साहित्य भारतीच्या कुटुंब व्यवस्थेवर आधारित कथालेखन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात त्या काल बोलत होत्या. अशा स्पर्धेत नव्या पिढीचा सहभाग अपेक्षित असेल तर स्पर्धेचं माध्यम बदलावं लागेल असंही डॉ अवचार यांनी नमूद केलं. साहित्य भारतीचे प्रदेश संघटन मंत्री नितीन केळकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते कथा स्पर्धेतल्या विजेत्यांना पारितोषिकं प्रदान करण्यात आली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पहिल्या वेव्स परिषदेचा समारोप, राज्य सरकारचे 8,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार, पर्यटन वाढीसाठी नागरी सुविधा विकसित करणं आवश्यक, महापर्यटन उत्सवाच्या समारोप सत्रात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन आणि राज्य शिक्षण मंडळाच्या 12वी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर होणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.